93.5 रेड एफएम वर 8:23 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत. अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये कालचा दिवस जरा स्पेशल होता नाशिक. काल एका स्पेशल ठिकाणी मी गेलो होतो. एकाने बऱ्याचशा स्पेशल ठिकाणांना काल मी व्हिजिट केली आणि माझ्यासोबत खूपशे स्पेशल स्पेशल दिग्गज लोक होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संपूर्ण शहराचे प्रथम नागरिक आपले महापौर श्री अशोक मुर्तडक सर, उपमहापौर गुरमीत बग्गा सर, अनिल मटाले जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते आहेत, सलीम मामा शेख जे स्थायी समिती अध्यक्ष आहेत, हे आणि अजूनही कितीतरी दिग्गज मंडळी, या सगळ्यांसोबत मी आपल्या शहरातल्या रस्त्यांच्या पाहणीची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेचा एक भाग बनलो. ती सगळी प्रोसेस फॉलो केली. या सगळ्या लोकांसोबत प्रवास करत असताना एकूणच शहरात कुठं कुठं खड्डे झाले आहेत, कुठचे रस्ते बिघडले आहेत, या गोष्टींची जरा पाहणी सुरू होती. या पाहणीचा काय अनुभव आला तो तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. थोड्याच वेळात तुम्हाला आपले माननीय महापौर साहेबांचं माझ्याशी काय बोलणं झालं या एकूण प्रवासादरम्यान ते सुद्धा ऐकवणार आहे. आणि काही स्पेशल महत्वपूर्ण बाबी या संपूर्ण प्रवासाबाबतल्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सो जस्ट स्टे ट्यून्ड, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर आशिकी 2 मधला ट्रॅक प्ले होतोय थोडा वेळ. चाहू मैं या ना, एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. मजा आते राहो.